नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. गोंयांतल्या 50 जिल्हो पंचायत मतदारसंघा खातीर 20 डिसेंबराक मतदान जातलें. वेंचणुकेची आचारसंहिता कालसावन लागू जाल्या अशें राज्य वेंचणूक आयुक्त मिलिंद डिसोजा हांणी सांगलां. राज्य वेंचणूक आयुक्त मिलिंद डिसोजा हांणी पत्रकार परिशदेंत वेंचणुकेचें वेळापत्रक जाहीर केलें. 1 ते 9 डिसेंबर मेरेन अर्ज भरपाची मुजत आसतली. 10 डिसेंबराक अर्जाची छाननी जातली. 11 डिसेंबराक अर्ज फाटीं घेवपाची तारीख आसतली आनी त्याच दिसा दनपारां उमेदवारांची वळेरी जाहीर करतले. 20 डिसेंबराक मतदान जातलें आनी 22 डिसेंबराक निकाल जाहीर जातलो. 1 ते 9 डिसेंबर सकाळी 10 ते दनपारां 1 वरां मजगतीं वेंचणुके खातीर अर्ज भरपाक मेळटले. हो अर्ज भरपाचो काळ 7 दिसां खातीर आसतलो. 3 डिसेंबर ही भौशीक सुटी आनी 7 डिसेंबर आयतार आशिल्ल्या कारणान ह्या दिसा अर्ज भरपाक मेळचे ना अशें डिसोजा हांणी सांगलें. आचारसंहितेच्या कारवायेचेर नदर दवरपा खातीर आयोगान घोळटे पंगड आनी स्थिर पाळत पंगडाची वेवस्था केल्या.
स्टेट इलेक्शन कमिशन हेरबाय डिक्लेअर्स द इलेक्शन शेड्यूल फॉर द एन्सुइंग जिल्हा पंचायत इलेक्शन 2025 एज फॉलोज. रिसीट ऑफ नॉमिनेशन विल बी फ्रॉम 1st इज अ मंडे टू 9 डिसेंबर 10 एएम टू 1 पीएम. 7 डेज एक्सेप्ट 3rd डिसेंबर बीइंग अ पब्लिक हॉलिडे, 7 डिसेंबर बीइंग अ संडे. स्क्रूटिनी ऑफ नॉमिनेशन विल बी डन ऑन 10th इज अ वेडनेसडे 10 एएम ऑनवर्ड स्टिल स्क्रूटिनी इज कंप्लीट. विथड्रॉल ऑफ कैंडिडेटचर विल बी ऑन 11th डिसेंबर. लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट्स विल बी पब्लिश्ड ऑन 11th डिसेंबर. द डेट ऑफ पोल एज ऑलरेडी सेट 20th डिसेंबर. टाइमिंग इज फ्रॉम 8 एएम टू 5 पीएम. डेट ऑफ काउंटिंग इज 22nd December 8 a.m. till counting is completed. The model code of conduct comes into force from today, the immediate effect, and shall be applicable in all the areas under the jurisdiction of North Goa Jilla Panchayat and South Goa Jilla Panchayat respectively.
इफ्फीतल्या रुमटामेळ सर्तीचो निकाल जाहीर जावन सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपय आगापूर फोंड्या ह्या पंगडाक 3 लाखाचे पयले इनाम फावो जाले. श्री शांतादुर्गा बाबरेश्वर युवक संघ कळंगूट हांगा 2.5 लाखाचे दुसरे इनाम जाल्यार श्री पायीकदेव शिगमोत्सव समिती सांगे हांगा 2 लाखाचे रुपयांचे तिसरे इनाम फावो जाले. ही सर्त 21, 25 आनी 26 नोव्हेंबराक जाल्ली. अंदू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचें उक्तावण वेगळे तरेन जालें. शिगमो आनी कार्निवलाची झलक प्रदर्शीत करून पोरणे सचिवालय ते मनरिजवण संस्थेच्या इमारती मेरेन चित्ररथ मिरवणूक जाल्ली. कांय पंगडांनी गोंयची संस्कृती आनी वेगवेगळ्या कलेचें सादरीकरण केलें. राज्यात मुळाव्या शेतकरी क्रेडीट सोसायटींचो आंकडो वाडपा सयत तांकां वेवसायीक मळार नवे उपक्रम सुरू करपाक मेळटले. 2029 मेरेन गोंयच्या दरेक गांवांत शेतकरी क्रेडीट सोसायटी जातली. तशेंच जनौषधी केंद्र, गॅस एजन्सी, पेट्रोल डिझेल विक्री असो वेवसाय करपी संद तांकां मेळटल्यो. हे उद्दिश्ट साध्य करपा खातीर सहकार खात्यान तरेकवार खात्यांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन केल्या. राज्याच्या सगळ्या पंचायत वाठारांनी उण्यांत उणी 1 तरी शेतकरी सोसायटी वा क्रेडीट सोसायटी आसपाक जाय. तांचो वेव्हार वाडपाक जाय अशें केंद्र सहकार मंत्रालयाचें धोरण आसा. हे धोरणाची कारवाय गोंयांत लेगीत सुरू जातली अशें सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सहकार सप्तका वेळार स्पश्ट केल्लें. सहकार सचिवांच्या फुडारपणा खाला समन्वय समिती स्थापन जाल्या. वेंचणूक वळेरेंतली खाशेली सघन सुदारणा म्हळ्यार SIR हाच्या दुसऱ्या पांवड्यार 99.53% मतदारांक गणना फॉर्म वाटल्यान अशें वेंचणूक आयोगान सांगलां. आतां मेरेन 50.73 लाखां परस चड मतदारांक गणना फॉर्म वाटल्यात. तशेंच वट्ट 40 कोटी अर्जांचें डिजिटायझेशन केलां अशें आयोगान सांगलें. ह्या म्हयन्याचे 4 तारखेक 9 राज्यांनी आनी 3 केंद्रशासित प्रदेशांनी SIRचो दुसरो टप्पो सुरू जालो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवाशियांकडेन आपले विचार मांडटले. आकाशवाणीच्या म्हयन्याळ्या मन की बात कार्यावळीचो हो 128वो भाग. आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, EIR न्यूज वेबसायट आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपावरवी ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच EIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेरूय ताचें थेट प्रसारण जातलें. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली. ललित यादवाची आक्रमक फलंदाजी आनी वासुकी कौशीक आनी अर्जून तेंडुलकार तशेंच दर्शन मिसाळ हांच्या प्रभावी खेळान सय्यद मुश्ताक अली करंडक T20 क्रिकेट सर्तीत गोंयान चंदीगडाचेर 52 धांवड्यांनी जैत जोडलें. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33.9 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 24.6 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यात वातावरण सुकें आनी वतळ आसतले. कांय प्रमाणांत हलके ते मध्यम प्रमाणांत धुके पातळू येता अशें वेधशाळेन म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.